व सांग कुठला गाव करीजी बानुई चारी म्हाताऱ्याला व सांग कुठला गाव करीजी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरीजी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरीजी हातात काटी कानन भैरा अहो ऐका जाताना देव बनून गेला निवळ म्हातारा फाटक धोतर हातात काटी कानन भैरा डुगु 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 मन हलती दाढी पांढरी जी डुगु 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 मन हलती दाढी पांढरी जी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरीजी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरीजी आहो धनगर सारे बसले होते मिळून पारा तर चांदला राम राम करी आहो धनगर सारे मिळून बसले होते पारावरी तिकीत काटी म्हातार चांदला राम राम करी लाडी गुडी लावून म्हणे ठेवावसा करी जी लाडी गुडी लावून म्हणे ठेवा मलासा करी जी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरीजी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरीजी हा साजन खोल शास्त्राच्या आधारी जी अंधुच बोल साजन खोल शास्त्राच्या आधारी जी देव बोलाया लागला बानूला गाव माझ जेजुरी 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 जी देव बोलाया लागला